आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण. सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांकडे पोलीस यंत्रणांनी संधी म्हणून पाहावं, पंतप्रधानांचं आवाहन. प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कराराला अंतिम रूप देण्याकरता भरलेल्या आंतर सरकारी वाटाघाटी समितीच्या जागतिक बैठकीचा कराराविनाच समारोप. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य असेल, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार. आणि कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत उद्या मलेशियाशी सामना. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण 22 व्यक्ती आणि 11 संस्थांना हे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा आरंभही करण्यात येणार आहे. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणीतील वैयक्तिक उत्कृष्टतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पूर्ण अंधत्व असलेले कायदेतज्ञ अमर जैन आणि 75% अपंगत्व असलेले प्रतीक खंडेलवाल यांना देण्यात येणार आहे. प्रतीक खंडेलवाल यांनी शहरांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात मदत करण्यासाठी रॅम्प माय सिटी हे स्टार्टअप सुरू केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यासारख्या धोक्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचं संधीत रुपांतर करण्याचं आवाहन पोलिसांना केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एस्पिरेशनल इंडिया मधील देशांच्या बलस्थानांचा उपयोग करून घ्यावा असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा समारोप काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. 3 दिवस चाललेल्या परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी विविध राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सायबर गुन्हे, किनारपट्टीलगतची सुरक्षा, देशाच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हान आदी विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. देशात नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचं संकलन 1,82,000 कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात 8.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण 1,68,000 कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. सरकारनं काल ही आकडेवारी जाहीर केली. यंदा नोव्हेंबरमध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 34,141 कोटी रुपये, राज्य जीएसटी 43,047 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 91,828 कोटी रुपये तर उपकर 13,253 कोटी रुपये आहे. देशांतर्गत विक्रीतील वाढ आणि कायदे पालनातील वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च 1,87,000 कोटी रुपये जीएसटी संकलन झालं होतं. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयद्वारे यावर्षी ऑक्टोबरमध्ये 16,58,000 कोटींहून अधिक व्यवहार झाले असून या व्यवहारांचं मूल्य सुमारे 23,49,00,000 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात 45% वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं 2016 ही सुविधा दाखल केली. यामुळे रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे देशाची वेगानं वाटचाल सुरू आहे. या पेमेंट इंटरफेसला आंतरराष्ट्रीय पातळीवरही पसंती मिळाली असून संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस अशा 7 देशांमध्ये ही सुविधा वापरली जात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जगभरात प्लास्टिक प्रदूषणाचं आव्हान गंभीर होत असून त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थांवर, विशेषतः विकसनशील अर्थव्यवस्थांवर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी परस्पर विश्वास आणि सामंजस्याने उपाययोजना करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. दक्षिण कोरियातील बुसान इथं सुरू असलेल्या आंतर सरकारी वाटाघाटी समितीच्या पाचव्या सत्राच्या अंतिम चर्चेदरम्यान भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली. प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कराराला अंतिम रूप देण्याकरता भरलेल्या या 200 सदस्यांचा समावेश असलेल्या समितीच्या जागतिक बैठकीचा समारोप मात्र कराराविनाच झाला. प्लास्टिक प्रदूषणावर कायद्यानं बाध्य कराराचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती 2022 पासून काम करत आहे. प्लास्टिक उत्पादन आणि हानिकारक रसायनांवर मर्यादा घालण्याची मागणी काही देश करत आहेत, तर केवळ प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यावरच काही देशांचा भर आहे. कराराची गाडी या मतभेदावरच अडली आहे. दरम्यान प्लास्टिक पॉलिमरच्या उत्पादनाचं नियमन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांना पाठिंबा देण्यास आपण असमर्थ असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. यामुळे सदस्य देशांच्या विकासाच्या अधिकारावर मोठा परिणाम होऊ शकतो असं भारतानं म्हटलं आहे. तसंच विकसनशील देशांना नियम पालनाच्या जबाबदारीसाठी वाढीव खर्चाची पूर्तता करण्याकरता स्वतंत्र बहुपक्षीय निधीची गरज असल्याचंही भारतानं नमूद केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असा पुनरुच्चार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केला. 2 दिवसांपूर्वी ते सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले होते. तिथून मुंबईकडे परतण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ही माहिती दिली. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आरोप केले जात आहेत, त्याचवेळी चोक्कलिंगम यांनी हे विधान केलं आहे. या प्रकरणी अधिकारी सखोल तपास करत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. परदेशात वास्तव्यास असलेल्या आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारी पत्र पाठवणाऱ्या सय्यद शुजा याच्या विरोधात निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला आहे असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून 43 कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांच्या सुविधेसाठी रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तमिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावरील फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर तमिळनाडूवर कमी दाबाच्या क्षेत्रात हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे केरळ तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान फेंजल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी इथं गेल्या 30 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ते पूर्वपदावर येण्यास काही दिवस लागण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर तिथं बचाव आणि मदत कार्याला वेग आला असून भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सिंगापूर इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत काल भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा खेळाडू डिंग लिरेन यांच्यातील सामना 6व्या फेरीतही बरोबर राहिला. दरम्यान भारताचा 21 वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीनं 28 यलो गुणांकन मिळवलं असून हे गुणांकन गाठणारा विश्वनाथन आनंदनंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या गुणांकनासह अर्जुन एरिगेसी हा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ओमानमधील मस्कत इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 8-1 असा पराभव करत अ गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण. सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांकडे पोलीस यंत्रणांनी संधी म्हणून पाहावं, पंतप्रधानांचं आवाहन. प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कराराला अंतिम रूप देण्याकरता भरलेल्या आंतरसरकारी वाटाघाटी समितीच्या जागतिक बैठकीचा कराराविनाच समारोप. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य असेल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार आणि कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत उद्या मलेशियाशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.